नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज लोकसभेंत जम्मू आनी काश्मीर पुनर्रचना सुदारणा विधेयक 2025 सादर केलें, जें विद्यमान जम्मू आनी काश्मीर पुनर्रचना कायदो 2019 आनीक सुदारणा करतले.
मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक को पुरस्थापित करने की अनुमति दी जाए. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि जम्मू कश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 का संशोधन करने वाले विधेयक को पुरस्थापित करने की अनुमति दी जाए.
मजगती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संसदेत ऑनलाईन गेमिंगाचो प्रचार आणि नियमन विधेयक 2025 सादर केले. हे विधेयक ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेम्सांक प्रोत्साहन दिता, तर हानिकारक ऑनलाईन मनी गेमिंग सेवा, जाहिराती आणि ते संबंधित आर्थिक व्यवहाराचेर बंदी घालता.
नंबर 23, श्री अश्विनी वैष्णव.
स्पीकर सर, आय राइज टू मूव दैट द प्रमोशन एंड रेगुलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025 बी टेकन इनटू कंसीडरेशन.
न्यू ऑनलाईन गेमिंग बिल 2025 हे विधेयक ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स पासून ते ऑनलाईन जुगार, पोकर, रमी आणि हेर पत्त्यांचे खेळ आणि ऑनलाईन लॉटरी पर्यंत सगळ्या ऑनलाईन बॅटिंग आणि जुगार, सट्टा आणि जुगार क्रियाकलापांक लेगीत बेकायदेशीर ठरयता. कोकणी आणि गोंया खातीर आयज व्हड दीस. आयज सावन पहिलेच फावट लोकसभेच्या कामकाजाचे लाईव्ह कोकणी भाषांतर सुरू झाले. आता लोकसभा खासदार पुराय कामकाज कोकणी भाषेत ऐकूंक शकतात. शरद रायकार हांच्या फुडारपणाखाला कोकणी सल्लागार दुभाषांच्या पंगडाकडे संवाद साधलो आणि एविता एना डिसुजा, गौरी मावळींकार आणि समीक्षा वेळीप हांचे अभिनंदन केले. आपल्या मातृभाषे खातीर आणि सांस्कृतिक अस्मिताये खातीर हो अभिमानाचो खीण, अशी माहिती केंद्रीय नवी आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी दिली. राज्यसभेचे वांगडी सदानंद शेठ तानावडे हांणी आयज नवी दिल्लीत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया वांगडा बसका घेतली. हे बसकेत ताणी उत्तर गोयातल्या दिवचल हांगाच्या मूळ गावात 150 खाटींचे ESIC हॉस्पिटल स्थापन करपाचे गरजेविशी राज्यसभेत केल्ल्या खाशेल्या उल्लेखाचेर भर दिलो. बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या या प्रकल्पाची मंजुरी, निविदा आणि बांधकाम नेटान पुराय जावचे, जाका लागून उत्तर गोय जिल्ह्यातल्या कामगारांक गरजेच्यो भलायकी सेवा मिळूंक शकतली, अशी विनंती ताणी केली. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी एका राष्ट्रीय दिसाळ्या खातीर बरयल्ल्या हुकिंग अप टू द नेक्स्ट टेली लेवल हो लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज शेअर केला. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी माहिती दिली की परवडपी ब्रॉडबँड, UPI आणि डिजिटल प्रशासनात भारताची प्रगती आता एक जागतिक केस स्टडी असा. तांच्या लेखात केंद्रीय मंत्र्यांनी 5G, AI, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सायबर सुरक्षेच्या मुखावेल्या कामाचेर भर दिला, जो देशाक ताचे निश्चित बेंचमार्क साध्य करपाक मदत करतलो. IMD गुजरात, गोंय आणि दर्यादेग महाराष्ट्रा खातीर रेड अलर्ट जारी केला. खुबशा राज्यांत घोग्यांनी पावसाचो अदमास दिला. मुखावेले 2 ते 3 दिसांत जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थानात उटंगराच्या पावसाचो अंदाजूय IMD दिला.
Heavy rain tipped to Gujarat and we have given exceptional heavy rain fall warning at isolated places and red alert for Saurashtra and Gujarat regions today on 20th August and tomorrow also there will be extremely heavy rainfall for Saurashtra and North Gujarat region and further eastern India if we think then rainfall will start increasing from 23rd or 24th of August to the hill for the western Himalayan region still heavy very heavy rainfall we have given a warning for Himachal Pradesh. Uttarakhand over North India covering Rajasthan. For Delhi, the rainfall will increase from 23rd night or 24th morning. There will be light to moderate rain.
हॉकी इंडियान बिहारात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मजगती जावपी दादले आशिया कपात 18 सदस्यीय पंगडाची घोषणा केली. अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग या खंडीय स्पर्धेत कर्णधार म्हणून काम करतलो आणि एकूण पंगडात अनुभवी खेळाडूंचो एक घटमूट गट असा. FIH हॉकी विश्वचषक बेल्जियम नेदरलँड्स 2026 खातीर पात्रता म्हणून या स्पर्धेत भारताक जपान, चीन आणि कझाकस्ताना सहित पूल अत स्थान दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.